नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. नशामुक्त समाज निर्माण करपाच्या संकल्पा सयत काल बांबोळेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानार नशामुक्त भारत अभियानाचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले.
नशामुक्त भारत करपा खातीर सोशल वेलफेअर मिनिस्ट्री असतली, एंटी नार्कोटिक सेल आमचे पुलीस डिपार्टमेंट असतले, एड्युकेशन डिपार्टमेंट असतले किंवा आमचे एनजीओज असतले जे या नशामुक्त भारतात आमच्या बरोबर पार्टिसिपेट जाता. रिहॅबिलिटेशन सेंटर असतली पुराय गोयातल्यान हो नशामुक्त गोवा करपा खातीर हाच्या अंतर्गत सदोदीत कार्यरत असा.
घुवळे वखदा आड जागृताय, घुवळे वखदांक प्रतिबंध आणि नशामुक्त समाज निर्माण करपाच्या कार्यक्रमांनी वाटो घेऊपाक समाजाक प्रोत्साहित करपाच्या उद्देशान भारत सरकाराच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयान गोय सरकाराच्या पालवान नशामुक्त भारत अभियाना खाला भौशीक कार्यावळ आयोजित केली. 15 ऑगस्ट 2020 दिसा देशात राष्ट्रीय पावण्यार नशामुक्त भारत अभियानाक सुरवात जाल्ली. गोयात शिक्षणीक संस्था, समाजीक संस्था आणि हेर यंत्रणांच्या सहभागान घुवळे वखदा आड जागृताय कार्यावळी घडवून हाडटात. राज्याभायल्यान वाठारात जावपी घुवळे वखदांचो वेपार आडोवपा खातीर संबंधित यंत्रणा कडल्यान खर कारवाय जाता. उक्तावणा उपरांत उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार विकसीत भारत 2047 संकल्पा सयत नशामुक्त राष्ट्र निर्माण करपाच्या उद्देशान वावुरता. नशामुक्त भारत अभियानात युवकांचो सहभाग म्हत्वाचो आशिल्ल्याचें सांगून मुखेलमंत्र्यांनी दरेका मनशान नशामुक्त समाज निर्माण करपाक योगदान दिवपाचो उलो मारलो. तशेंच तांणी नागरिकांनी काउन्सिलींग, पुनर्वसन, घुवळे वखदांक बडी पडिल्ल्यांक वसन सोडोवपाक मजत करप, घुवळे वखदांचो वेपार आडोवपाक संबंधित यंत्रणांक सहकार्य करपाची मागणी केली. भारतात 2 दशकां सुरू जाल्ली कार्यावळीची परब मनयता नेटझन्स पंप अँड सिस्टीम इंडिया कंपनीन काल गोंयच्या वेर्णा उद्देगीक वसणुकेंत आशिल्ल्या आपल्या नव्या सुविधेचे औपचारीक उक्तावण गोंयचे मानादीक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी केलें.
The new facilities mark the next phase of that journey. From the state perspective, the investment like this, it carries the real value. I understand that this new development on the 45,000 square meter of the site will be the substantially expand the manufacturing capacity and create around the 100 new jobs. For many Goan families, opportunities like this makes a direct difference. Equally important is the strong focus on the sustainability in this facility.
या वेळार उद्योग मंत्री मॉविन गुडिनो आणि गोय औद्योगिक उदरगत मंडळाचे वडील अधिकारी हजर आशिल्ले. जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या केंद्रीय योजनांच्या वावराचो नियाळ घेवपा खातीर स्थापन केल्ले जिल्हो उदरगत समन्वय आणि निरीक्षण समिती म्हळ्यार दिशा समितीची तिसरी बसका काल मडगावच्या जिल्होधिकारी कार्यालयात झाली. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे हांनी बसकेची यजमानकी चलयली. ह्या वेळार वेगवेगळ्या केंद्रीय येवजण्यो चालीक लावपाच्या कामाचो नियाळ घेतलो. दक्षिण गोंय जिल्होधिकारी एग्मा क्लिंटस हांणी वेगवेगळ्या खात्यांतल्या अधिकाऱ्यांची आनी थळाव्या स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची बसका घेतली. अशी बसका 3 महिन्यांनी एक फावट जाता अशी माहिती तानवडे हांणी ह्या वेळार दिली. केंद्रान जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या येवजण्यांचो फाटपुरावो करप आनी ह्यो येवजण्यो चालीक लावपाक कसल्यो आडमेळी आसत काय ना हाचेर बसकेंत चर्चा जाली. ह्या येवजण्यांचो फायदो लोकां मेरेन पावचे खातीर कसले उपाय करचे हाचेरय ह्या वेळार मार्गदर्शन केले. बुनियाद खांबे उबारून जाल्ल्यान गवंडाळी पुलाचे लागीं लागीं 70% काम पुराय जाला. पिलाराचेर स्लॅब घालपाचो वावर बेगीनूच सुरू जातलो अशी माहिती गोंय मुळाव्या साधन सुविधा उदरगत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. थळावे आमदार राजेश फळदेसाय हांच्या सयत GSIDC आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कामाची पळोवणी केली. रस्तो दुरुस्त करपासयत सुरक्षेचे उपाय घेवपाचे आदेश अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराक दिल्यात. पुलाच्या कामाची गती योग्य आसा. 60-70% काम पुराय जाला. आता खांब्याचेर स्लॅब घालपाचे काम सुरू जातले. स्लॅब घातले उपरांत वयर रस्तो करचो पडटलो. मार्च एप्रील मेरेन पुलाचें काम पुराय जालें जाल्यार मे म्हयन्यांत रस्त्याचीं कामां जातलीं अशें आमदार राजेश फळदेसाय हांणी सांगलें. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेंत चडांत चड तापमान 33.8° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणे 21.4° सेल्सियस नोंद जाला. खेळ. ICC दादल्यांच्या T20 विश्वकरंड क्रिकेट सर्तींत काल राती जाल्ल्या Super 8 गटाच्या खेळांत इंग्लंडान न्यूझीलंडाक 4 विकेटींनी हारायलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 7:20